नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 5 किलो वजनी एलपीजी सिलेंडरचं दैनिक वाटप दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब. नागपूर शहरात जिवंत स्फोटकांचा साठा हस्तगत, पोलीस तपास सुरू. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव इथं सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्यांमधल्या स्थलांतरित कामगारांना वितरित केल्या जाणाऱ्या 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर्सचं दैनिक वाटप दुप्पट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. गेल्या महिन्यातील 2 आणि 3 मार्च रोजी खुल्या बाजारात पुरवठा केलेल्या अशा सिलेंडरची संख्या हा कोटा दुप्पट करण्यासाठी आधार मानली जाणार आहे. ही सिलेंडर्स प्रत्येक राज्य सरकारला तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्यानं पुरवली जाणार आहेत. दुर्गम गावातून शिक्षण किंवा कामासाठी शहरांमध्ये आलेले विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगार त्यांच्या कायमच्या पत्त्याचा पुरावा देण्याऐवजी फक्त आपलं वैध ओळखपत्र दाखवून हे छोटं सिलेंडर मिळवू शकतात. शिवाय शहरांमध्ये तात्पुरते वास्तव्य करणारे रहिवासी, म्हणजेच ज्यांच्याकडे कायमचा पत्ता नाही, ते देखील आपलं वैध ओळखपत्र सादर करून हे छोटं सिलेंडर मिळवू शकतात, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जागतिक आरोग्य दिन आज पाळला जात आहे. यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या आरोग्य सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आघाडीच्या फळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या आजच्या दिवशी राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्याचे अन्य मंत्री उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा नवा आणि स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार सध्याचं माहिती तंत्रज्ञान संचालनालय या नव्या आयुक्तालयाकडे सोपवलं जाईल. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन केंद्राची एक कंपनी म्हणून स्थापना करायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे रस्त्यांबाबतची माहिती यंत्रणा, नगर रचना, जलयुक्त शिवार योजना अशा विविध विभागातल्या कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र रेझिलियंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अर्थात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये खासगी भांडवलाच्या मदतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेकडून 165 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रशासनात गती आणण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी एप्लिकेशन सेंटर या कंपनीची स्थापना करण्याला तसंच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वित्तीय पुनर्रचना करण्यालाही आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहितीही आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी 128.65 कोटी रुपये मदत देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. July 2022 पासून जलसंपदा विभागाचे 41 प्रकल्प पूर्ण झाले. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त 2,95,000 हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. 2025-26 या वर्षात 1,00,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा टप्पा पार करणाऱ्या सारस्वत सहकारी बँक आणि अमूल या संस्थांचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केलं आहे. हे यश सहकारी बँका आणि डेअरी क्षेत्रांसाठी ऐतिहासिक स्वरूपाचं तर आहेच, त्याशिवाय आत्मनिर्भर भारताच्या उभारणीला नवी शक्ती देणारं आहे, असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रकाश पर्वानिमित्त तेग बहादूरजी यांना अभिवादन करत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सिंधी कॉलनीत गुरु तेग बहादूर जयंतीनिमित्त आयोजित अखंड पाठाची आज समाप्ती झाली. यावेळी गुरुबानीसह विशेष धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. या ठिकाणच्या भव्य लंगरचा भाविकांनी लाभ घेतला. नागपूर शहरात CA रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळला. एका रहिवाशानं संशयास्पद बॅगची पोलिसांकडे तक्रार केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह पोलिसांनी तातडीनं या ठिकाणी दाखल होत या बॅगची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या 15 कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले. ही बॅग गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून या परिसरात पडून होती. पोलिसांनी ही स्फोटकं तातडीनं सुरक्षित स्थळी हलवली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ही स्फोटकं मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ सापडल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव इथं उद्यापासून 14 एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्यानं, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबिरं तसंच विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बिडकीन ग्रामीण रुग्णालयातला लाचखोर वैद्यकीय अधीक्षक आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. डॉक्टर विजय दळवी असं या अधीक्षकाचं नाव असून त्यानं नारायण ब्राह्मणे या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याच्या मार्फत शासकीय योजनेतून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 6,000 रुपये लाच मागितली होती. यापैकी 1,200 रुपये लाच घेताना ब्राह्मणे याला रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर दळवी यालाही ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या दोघांविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. बोंदूबाबा अशोक खरातच्या कारस्थानात सामील असलेल्या संवैधानिक पदांवरच्या व्यक्तींविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बीड जिल्ह्यात निदर्शनं करण्यात आली. अंबाजोगाई, धारूर, परळी, माजलगाव, शिरसाळा इथं या पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सनदी लेखापाल डॉ प्रवीण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी विधिज्ञ प्रफुल्ल अग्रवाल यांची निवड झाली आहे. डॉ पाटील यांनी याच संस्थेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. संस्थेच्या विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. विद्यापीठाशी संलग्न बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या 240 परीक्षा केंद्रांवर 2,82,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं आज शहरातल्या काही भागात विशेष पाहणी मोहीम राबवली. कचऱ्याचं योग्य वर्गीकरण न करता तो रस्त्यावर टाकला जात असल्याची तसंच कचरा नियमांचं उल्लंघन होत असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 13,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. बीड नगरपालिकेत आज स्थायी समितीची बैठक झाली. नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घनकचरा, पावसाळापूर्व सफाई तसंच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यात गारपिटीनं नुकसान झालेल्या आमरायांसह उर्वरित फळबागांचंही तातडीने पंचनामे होणार आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसंच तालुका कृषी अधिकारी यांना फळबागांच्या पाहणीचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज दुपारी जालनानजीक एका टँकरमधून गॅस गळतीची घटना घडली. सुरक्षेसाठी या रस्त्यावरची वाहतूक थांबवल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 5 किलो वजनी LPG सिलेंडरचं दैनिक वाटप दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.